आज छे दैनिक सुभक्ति पर बोध 18 मार्च। आपण आशेला घट्ट धरून का ठेवायचे आहे म्हणून आपल्या संकल्पाची अचलता अभिवचनाच्या वतनदारांना विशेषत्वाने दाखवावी ह्या इच्छेने देव शपथेच्या द्वारे मध्ये पडला, ह्यासाठी की जे आपण स्वतः पुढे ठेवण्यात आलेली आशा हस्तगत करण्याकरिता आश्रयाला धावलो त्या आपणाला ज्याविषयी खोटे बोलणे देवाला अशक्य आहे अशा दोन अचल गोष्टींच्या द्वारे चांगले उत्तेजन मिळावे. इब्री लोकास पत्र 6:17-18. पावलाचा जीव घेतल्याशिवाय आम्ही काही खाणार किंवा पिणार नाही असा संकल्प करून दबा धरून बसलेल्या लोकांचे काय? देवाच्या ठाई विसंगतपणा नाही. तो अभिवचने शपथा व त्याच्या पुत्राचे रक्त याद्वारे स्वतःचे सामर्थ्य यासाठी प्रगट करत नाही की आपल्या सुरक्षेची एक बाजू घट्ट धरून दुसरी बाजू हवेत अधांतरी ठेवावी. ख्रिस्ताने त्याच्या रक्ताने मिळवलेले तारण हे त्याच्या लोकांना केवळ अर्धवट नाही तर संपूर्णपणे वाचवते. म्हणून आपण हा प्रश्न विचारवायस उत्तेजित होतो की इब्री 6:18 लेखक आपल्याला आपल्या आशेला हस्तगत करण्यास का सांगत आहे? जर आपले हस्तगत करणे येशूच्या रक्ताद्वारे मिळवलेले आहे व त्याची सुरक्षा अपरिवर्तनीय आहे मग देव आपल्याला का बरे आशा हस्तगत करण्यास सांगतो? याचे उत्तर आहे, जेव्हा ख्रिस्त मरण पावला तेव्हा त्याने आपल्याकरिता आशेला हस्तगत करण्याची कृती घडवून आणण्याची सक्षमता मिळवली, ना की आपल्याला त्यातून मुक्त केले. जे त्याने मिळवले ते आपली हस्तगत करण्याची इच्छा रद्द करत नाही, जसे की आपल्याला आशेला धरून राहण्याची इच्छाच नाही, तर ते आपल्या इच्छेला सक्षम करते ज्यामुळे आपल्याला आशेला हस्तगत करण्याची इच्छा निर्माण होते. त्याने जे मिळवले त्याद्वारे हस्तगत करण्याची आज्ञा रद्द होत नाही तर हस्तगत करण्याच्या आज्ञेची पूर्तता होते. त्याने जे मिळवले त्याद्वारे उत्तेजनाचा अंत होत नाही तर त्याद्वारे उत्तेजनाचा विजय प्राप्त केला आहे. तो मरण पावला यासाठीच की पाऊल जे फिलिपे 3:12 करतो आपणही तेच करावे. तर ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला आपल्या कह्यात घेतले ते मी आपल्या कह्यात घ्यावे म्हणून मी त्याच्या मागे लागलो आहे. आपण जे पापी जनास सांगतो की देवाने दिलेली आशा हस्तगत करा ज्याच्यासाठी केवळ येशूच आपल्याला सक्षम करू शकतो तर हा मूर्खपणा नाही तर शुभवर्तमान आहे. यासाठीच मी पूर्ण अंतकरणाने आपणास बोध करतो की जे ख्रिस्ताने तुमच्याकरिता हस्तगत केले आहे ते तुम्ही हस्तगत करा आणि त्याला घट्ट पकडून ठेवा. ती महान कृती तोच तुमच्यात करत आहे.